पंढरीनाथ श्री भगवंता नाम तुझे अमृत उदार देखाचा देता झाला तरले साधू संत भक्तासाठी तू अवतार धरला या कलियुगात करा दासावरती दया महाराज रुक्मिणीच कांत प्रसन्न झाले श्रीनाथ महाराज हैबत्ती भजन गातो नित्य धराव सद्गुरूचे चरण तुमा दावी विठ्ठलाची मूर्त प्रल्हादाचा तू बाप मारिला प्रल्हादाचा तू बाप मारिला घेऊन मांडीवर बळीभद्राला पायी दडपिला त्यासी दाविले पाताळ तीर सखी आई तुझी रेणुका पंच प्राण तुझ वरती फार तिचेच शिर उडविले तू देवा हाती घेऊन रे संशेर सुग्रीव देवा तुझा जीव लग त्याच्यावर तू प्रीत कर त्याचाच बंधू आली मारिला तारा दिली त्याला सुंदर निर अपराधी सीता गाजली निर अपराधी सीता गाजली त्या लक्ष्मणावर राजभर आर देख तुझा भक्ती घर गोकुळामध्ये तो अवतार धरला मथुरा वृंदावनवासी माय बापाला बंदी टाकले खेळ खेळला रे तू अविनाशी सख्खा जा उग्रसेन देवा लक्ष असू दे तुझ पासी त्याचाच पुत्र कंस मारिला त्याला केले रे तू वनवासी पाच पांडव तुझे जीव लग त्यांना गिंडविले देसु देसी भरसभे मधी द्रौपदी गांजली कुटवर देवा तू अंत पहासी पतिव्रता रुक्मिणी रुसली राधा घेऊन तू बैसलासी गाई गोपाळास आलाया पंढरपुरी तू रहिवासी विठेवरी तू नेत्र झाकले विठेवरी तू नेत्र झाकले काही पाहिना खोट खर जेठा तुझ्या भक्ती लागले कठोर मनाचा चित्र देवात कठोर मनाचा कोणाचे तू केल बर जगा तुझ्या भक्तीची लागली ज्ञानदेव देवा तुझाच अवतार सदा दिसे चक्रपाणी जाती बाहेर तुला काढले पाहू लागला रे तुनवाणी कबीराचे पोर दिले तू साधूला वरकड पाहिली दुनियेनी चोख्या मेळावर भिंत ढासळली दडपून मेला तो प्राणी नामदेवाची काय अवस्था त्याच्या संसारी सोडले पाणी त्या भानुदासवर चोरी लादली धावला रे तू निर्वाणी सावता माळ्याचे पोट फाडून आत बसे तू सारंग पाणी गोऱ्या कुंभाराचे मूल मारिले हात तोडिले त्याचे ते दोन्ही बोधले मुवाची सेते लुटली बोधले बुवाची सेते लुटली त्याची पोर उपवास मर अरे तुकाराम चित्त जडले विठ्ठल पायी कितक वेळा त्याची धिंड काढली त्याच्या कडक दीना तुपाई भेटी आला भक्त सुदामा धड अंगावरती कपडा नाही सदनी धरा तो उपवास देवा घरी तिळवर त्याचं अन्न नाही दामाजी पंताचे दिवाळ काढले त्याला केले तू त्राही त्राही त्या रामदासाचा वंश बुडविला लग्न होऊ दिले त्याच नाही सैन गौऱ्या वेचुनिया सैन गौऱ्या वेचुनिया जनी त्याच वर पोट भर जेका तुझ्या पत्नी देवा तू कतुर मनाचा कोणा ते तू केलं बर देखा तुझ्या करविता तुझ वैनामा कोण नाही अनुभव घेऊन शरण आलो मी तूच पिता आमची रे माई अगाध ईश्वरा तुझी करणी कळे ना कोणा काही कोणा हसवसी कोणा रडवसी कोणा चालवसील पायी पायी म्हण तो नाथ नामा जो कस मन तो नाथ नाम जोग कस नाम बिन देव विघ्न हर